आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. काहे दिया परदेश सिरियल फेम सायली संजीव सोबत, आणि ती सुद्धा तिच्या घरूनच गप्पा मारतीये, जसं की मी माझ्या घरून तुमच्यासोबत गप्पा मारतीये. आणि सायली, मला हे विचारायचं होतं की बऱ्याच लोकांना अजून सुद्धा प्रश्न पडतोय की लॉकडाऊन मध्ये करायचं काय, तर त्यांना तू काय आयडियाज देशील?
सेम जसं आता माझं झालं आहे की मला शूटमुळे किंवा आपल्या बाकी इतर कामांमुळे बऱ्याच गोष्टी करता येत नाही, त्या सगळ्या तुम्ही करू शकता. आणि मला असं वाटतं की आपण नेहमीच रडतो ना की वेळ नाही मिळत. आता मिळतोय तर आपण त्याचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो आणि सिरीज बघू शकतो, फिल्म्स बघू शकतो, अनेक गोष्टी करू शकतो. आणि कदाचित काही पुस्तकं वाचायची असतील, कदाचित कसला तरी अभ्यास करायचा असेल, म्हणजे एन नंबर ऑफ गोष्टी आहेत जे तुम्ही काउंटच करू शकत नाही, इतक्या गोष्टी तुम्ही करू शकता. 93.5
रेड FM बजाते रहो.